ਹੋ ਤਾਂ ਇਹਨਾਂ ਨਾਲ ਸੰਪਰਕ ਕਰੋ। ਪਿਛਲੇ 30 ਸਾਲ ਦਾ ਤਜਰਬਾ ਖੂਬਸੂਰਤੀ ਵਧਾਉਣ ਦੇ ਨਾਲ ਨਾਲ ਘਰ ਦਾ ਬਿਜਲੀ ਦਾ ਬਿੱਲ ਵੀ ਘੱਟ ਆਵੇਗਾ। ਦ ਬਲਾਈਂਡ ਸ਼ੇਡਸ ਆਊਟਲੈਟ .com ਤੇ ਸੰਪਰਕ ਕਰੋ ਜਾਂ ਫਿਰ 416-803-1043 416-803-1043 ਦ ਬਲਾਈਂਡ ਸ਼ੇਡਸ ਆਊਟਲੈਟ .com।
ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਵਿੱਚ ਹਾਈਵੇ 10 ਤੇ ਸਟੀਲ ਦੇ ਇੰਟਰਸੈਕਸ਼ਨ ਤੇ ਸ਼ਾਪਰਸ ਵਰਲਡ ਦੇ ਬਿਲਕੁਲ ਸਾਹਮਣੇ ਸ਼ੈਲਡਨ ਕਾਲਜ ਤੋਂ ਸਿਰਫ 2 ਮਿੰਟ ਦੀ ਦੂਰੀ ਤੇ ਸਟੈਲਾ ਕੌਂਡੋਜ਼ ਬੁੱਕ ਕਰਾਉਣ ਲਈ ਹੁਣੇ ਕਾਲ ਕਰੋ। ਚਰਨਜੀਤ ਬਰਾੜ 6478436। ਲਗਜ਼ਰੀ ਕੌਂਡੋਜ਼, ਫ੍ਰੀ ਅਸਾਈਨਮੈਂਟ, ਫ੍ਰੀ ਅਪਲਾਇੰਸਿਸ ਤੇ ਹੋਰ ਬਹੁਤ ਸਾਰੀਆਂ ਸਹੂਲਤਾਂ। ਅਫੋਰਡੇਬਲ ਪੇਮੈਂਟ ਸਟਰਕਚਰ, ਵਾਜਬ ਕੀਮਤਾਂ ਤੇ ਨਵੇਂ ਬਣਨ ਵਾਲੇ LRT ਟਰਮੀਨਲ ਦੇ ਬਿਲਕੁਲ ਸਾਹਮਣੇ। ਆਪਣਾ ਯੂਨਿਟ ਬੁੱਕ ਕਰਾਉਣ ਲਈ ਹੁਣੇ ਕਾਲ ਕਰੋ ਚਰਨਜੀਤ ਬਰਾੜ 6478436।
Village Taste, flavors of Pakistan Village Taste, har roz kadai special and different flavors mein kadai ko enjoy kijiye, 13 plus items per mushtamil jisme saag aur paratha bhi shamil hai, breakfast buffet just $14.99, 13 plus items per mushtamil buffet, everyday lunch buffet $11.99 aur 30 items per mushtamil buffet jisme aloo gosht bhi shamil hai $19.99 mein, breakfast Saturday Sunday, lunch buffet Monday through Thursday and dinner buffet Friday, Saturday and Sunday. Village Taste, 4141 Dixie Road, 905-232-3663, 232-3663. Village Taste. Oriental Costumes, انتہائی خوبصورت اور جدید لباس کے لیے Oriental Costume, excellent selection of designer outfits, jewelries, kursas, bangles and much much more. Bridal collection and sherwanis pe up to 60% off, selected jewelries up to 40% off, the best in town, that is Oriental Costume. Must visit 3180 Ridgeway Drive in Mississauga. Oriental Costume, 905-569-1515, 569-1515, Oriental Costume. Dixie Medical Clinic ab naye mareez accept kar raha hai. Female family doctor Huma Naveed Punjabi Hindi Urdu mein staff baat karta, truck driver ka medical hai ya phir walk in service, addiction treatment ya phir counseling, flu shots ya phir travel vaccine, on site pharmacy, walk in clinic chiropractor, free medication delivery all over GTA, Malton, Brampton, Mississauga. Dr. Huma Naveed aapki apni doctor, she is accepting new patients. Dixie Medical Clinic, 1332 Khalsa Drive, Unit Number 8, 905-696-7070.
मेरी लाइफ है तेज रफ्तार, गाड़ी और फोन सर्विस जो भागे सबसे तेज, मगर
मगर क्या,
पाकिस्तान पैसे भेजने के लिए मेरे पास है सबसे सुस्त सर्विस।
आपको यकीनन लॉयल एक्सचेंज की सर्विस की जरूरत है, पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश और दूसरे मुल्कों में पैसे भेजने के लिए सबसे रिलायबल और फास्टेस्ट कैश पिकअप, एनी बैंक डिपॉजिट, वायर ट्रांसफर।
लॉयल एक्सचेंज का कोई एड्रेस?
जी हाँ, लॉयल एक्सचेंज सर्व करते हैं दो लोकेशन से, थॉर्नक्लिफ के बाद अब पिकरिंग में भी, 2085 ब्रॉक रोड नॉर्थ पिकरिंग। लॉयल एक्सचेंज कॉल 416-837-2675, 416-845-1721।
अब तो मेरी लाइफ बिल्कुल सेट है।
BNC मेडिकल सेंटर, BNC मेडिकल सेंटर जेड़ा के ब्रैम्पटन दे विच जिथे दो रोड्स मिलदियां ने, एक नु कहने ब्रैमली ते दूसरी नु कहने कंट्रीसाइड। जिथे ब्रैमली ते कंट्रीसाइड दो रोड्स मिलदियां ने, उस इंटरसेक्शन दे उत्ते ए साडा BNC मेडिकल सेंटर है, जिदे विच इको छत दे थल्ले जिथे फिजियोथेरेपी ते कायरोप्रैक्टर दियां सेवावां दित्तियां जांदियां ने। उस तो इलावा साडे कोले अर्जेंट केयर, वाक इन क्लीनिक ते फैमिली डॉक्टर्स ने, दो मेल डॉक्टर ने, दो फीमेल डॉक्टर ने, ब्लड लैब साडी 7 दिन खुलदी है, 365 दे 365 दिन लोंग ਵੀਕੈਂਡ ਵੀ ਇਹ ਮੈਡੀਕਲ ਸੈਂਟਰ ਖੁੱਲ੍ਹਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਫਾਰਮੇਸੀ ਹੈ ਸਾਡੇ ਕੋਲ, ਘਰੋਂ ਦਵਾਈਆਂ ਦੀ ਜਿਹੜੀ ਪ੍ਰਿਸਕ੍ਰਿਪਸ਼ਨ ਹੈ ਉਹ ਚੱਕ ਕੇ ਅਤੇ ਘਰ ਡਿਲੀਵਰੀ ਫ੍ਰੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਸਾਡੇ ਕੋਲ ਡਰਮਟਾਲੋਜਿਸਟ ਹੈ, ਐਨਕਾਂ ਦੀ ਦੁਕਾਨ ਹੈ, ਆਈ ਡਾਕਟਰਸ ਨੇ, ਤੁਸੀਂ ਅੱਖਾਂ ਚੈੱਕ ਕਰਾ ਸਕਦੇ ਹੋ। ਐਨਕਾਂ ਦੀਆਂ ਦੁਕਾਨ ਜਿਹੜੀਆਂ ਸਾਡੀਆਂ ਸੇਲ ਲੱਗੀ ਰਹਿੰਦੀ ਹੈ, ਅੱਧੀ ਕੀਮਤ ਦੇ ਉੱਤੇ, ਗਰੰਟਡ ਲੋਐਸਟ ਪ੍ਰਾਈਸ ਹੈ, ਹੋਸਪਿਟੈਲਿਟੀ ਦੀ ਸੇਵਾ ਦਿੱਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਸਾਡੇ ਕੋਲ ਇੱਕ ਹੋਰ ਸਰਵਿਸ ਹੈ ਜਿਹਨੂੰ ਕੌਂਸਲਿੰਗ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ। ਡਾਕਟਰ ਫੈਨੀ ਜਿਹੜੇ ਕਿ ਹਿੰਦੀ, ਪੰਜਾਬੀ ਅਤੇ ਉਰਦੂ ਬੋਲਦੇ ਨੇ, ਉਹ ਕੀ ਨੇ ਉਹ ਡਾਕਟਰ ਆਫ ਮੈਡੀਸਨ ਵੀ ਨੇ ਅਤੇ ਨਾਲ ਨਾਲ ਉਹ ਮਾਸਟਰ ਇਨ ਕੌਂਸਲਿੰਗ ਵੀ ਨੇ। ਸੋ ਇੰਟਾਰੀਓ ਦੇ ਵਿੱਚ ਪਹਿਲੀ ਵਾਰ ਡਾਕਟਰ ਫੈਨੀ ਨੇ ਜਿਹੜੇ ਕਿ ਫੁੱਲ ਫਲੈਸ਼ ਡਾਕਟਰ ਆਫ ਮੈਡੀਸਨ ਨੇ, ਜਿੱਥੇ ਉਹ ਦਵਾਈਆਂ ਦੇ ਬਾਰੇ ਸਮਝਦੇ ਨੇ ਉੱਥੇ ਉਹ ਕੌਂਸਲਿੰਗ ਦੀ ਸਰਵਿਸ ਵੀ ਦਿੰਦੇ ਨੇ। ਜਿਨ੍ਹਾਂ ਭੈਣ ਭਰਾਵਾਂ ਨੂੰ ਡਿਪਰੈਸ਼ਨ ਦੀ ਸ਼ਿਕਾਇਤ ਹੈ, ਐਂਗਜ਼ਾਇਟੀ ਹੈ, ਸਟ੍ਰੈਸ ਹੈ, ਪੈਨਿਕ ਅਟੈਕ ਹੁੰਦੇ ਨੇ, ਸੁਈਸਾਈਡਲ ਵਿਚਾਰ ਹੁੰਦੇ ਨੇ, ਸਕੂਲ ਦੇ ਵਿੱਚ ਬੁਲਿੰਗ ਹੋ ਰਹੀ ਹੈ, ਡਾਈਵੋਰਸ ਹੋ ਗਏ, ਲੜਾਈ ਝਗੜਾ ਰਹਿੰਦੇ ਨੇ, ਕੋਰਟ ਦੇ ਵਿੱਚ ਕੇਸ ਚੱਲਦੇ ਨੇ, ਕਿਸੇ ਵੀ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਜਿਹੜੀ ਪ੍ਰੋਬਲਮ ਹੈ ਉਹਦੇ ਲਈ ਜੇ ਤੁਹਾਨੂੰ ਕੌਂਸਲਿੰਗ ਦੀ ਸਰਵਿਸ ਦੀ ਲੋੜ ਹੈ, ਤੁਸੀਂ ਹਮੇਸ਼ਾ ਪ੍ਰੋਫੈਸ਼ਨਲ ਕੋਲ ਜਾਓ ਅਤੇ ਡਾਕਟਰ ਫੈਨੀ ਤੁਹਾਨੂੰ ਉਹਦੇ ਵਿੱਚ ਤੁਹਾਡੇ ਉਹਨਾਂ ਕੋਲ ਖਾਸ ਸਪੈਸ਼ਲ ਟੈਕਨੀਕ ਹੁੰਦੇ ਨੇ ਜਿਹਦੇ ਨਾਲ ਕੋਈ ਸਾਈਡ ਇਫੈਕਟ ਨਹੀਂ। ਦੇਖੋ ਨਾ, ਕਈ ਵਾਰੀ ਸਾਨੂੰ ਰਾਤ ਨੂੰ ਨੀਂਦ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ, ਕਈ ਵਾਰੀ ਅਸੀਂ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਖਾਂਦੇ ਹਾਂ, ਕਈ ਵਾਰੀ ਭਾਰ ਮੋਟਾ ਹੋ ਜਾਂਦਾ, ਕਈ ਵਾਰੀ ਅਸੀਂ ਲੋਕਾਂ ਨਾਲ ਲੜਾਈ ਝਗੜਾ ਕਰ ਲੈਂਦੇ ਹਾਂ, ਕਈ ਵਾਰੀ ਗੁੰਮ ਸੁੰਮ ਜੇ ਰਹਿੰਦੇ ਹਾਂ। ਇਹ ਸਾਰੀਆਂ ਜਿਹੜੀਆਂ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਦਾ ਹੱਲ ਹੈ ਉਹ ਕੌਂਸਲਿੰਗ ਕਰਕੇ ਤੁਹਾਡੀ 60-70-80% ਤੱਕ ਜਿਹੜੀਆਂ ਪ੍ਰੋਬਲਮ ਸੋਲਵ ਹੋ ਜਾਂਦੀਆਂ ਨੇ। ਅਤੇ ਨਾਲ ਦੀ ਨਾਲ ਇਹ ਨਹੀਂ ਵੀ ਹਜ਼ਾਰਾਂ ਡਾਲਰ ਲੱਗਣਗੇ, $500-700 ਦੇ ਵਿੱਚ 3-4 ਮੀਟਿੰਗਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਉਹ ਤੁਹਾਡੀ ਜਿਹੜੀ ਪ੍ਰੋਬਲਮ ਹੈ ਕਾਫ਼ੀ ਹੱਦ ਤੱਕ ਜਿਹੜੀ ਹੈ ਸੋਲਵ ਹੋ ਜਾਂਦੀ, ਤੁਸੀਂ ਖੁਸ਼ ਹੁੰਦੇ ਹਾਂ। ਸੋ ਇਸ ਕਰਕੇ ਹਮੇਸ਼ਾ ਪ੍ਰੋਫੈਸ਼ਨਲ ਕੋਲ ਜਾਓ BNC ਦੇ ਵਿੱਚ, ਜਿੱਥੇ ਸਾਡੀ ਐਨਕਾਂ ਦੀ ਦੁਕਾਨ ਹੈ, ਲੋਐਸਟ ਗਰੰਟਿਡ ਪ੍ਰਾਈਸ ਹੈ, ਅੱਧੀ ਕੀਮਤ 'ਤੇ ਐਨਕਾਂ ਲੱਗੀਆਂ ਵੀ ਨੇ, ਆਈ ਡਾਕਟਰ ਨਾਲ ਤੁਸੀਂ ਅਪੁਆਇੰਟਮੈਂਟ ਬਣਾ ਸਕਦੇ ਹੋ। ਉਹਦਾ ਨੰਬਰ ਹੈਗਾ 289-569-0124, 289-569-0124, ਜਾਂ 905-793-5888 ਬ੍ਰੈਮਲੀ ਅਤੇ ਕੰਟਰੀ ਸਾਈਡ ਦੀ ਨੁੱਕਰ 'ਤੇ, ਜਿੱਥੇ ਕਿ ਗੈਸ ਸਟੇਸ਼ਨ ਵਾਲਾ ਪਲਾਜ਼ਾ ਹੈ, ਉਹਦੇ ਵਿੱਚ ਹੈਗਾ ਸਾਡਾ BNC ਮੈਡੀਕਲ ਸੈਂਟਰ। ਥੈਂਕ ਯੂ।
California shutters, blinds, verticals, roller shades, honeycombs, pleated sheets. گھر کی خوبصورتی اور جدت کے علاوہ الیکٹریسٹی بل میں واضح کمی, نئے گھروں کے لیے خاص رعایت, کوئی بھی ریٹرن پرائس کو میچ یا پھر بیٹ کریں گے, 100% وارنٹی. 30 سے کیلیفورنیا اور بلائنڈز کے بزنس سے وابستہ دا بلائنڈز اینڈ شٹر آؤٹ لیٹ ڈاٹ کام 416-803-1043.
خوشخبری, برینٹڈ ویسٹ مسساگا اور ملٹن کے لوگوں کے لیے ڈینٹسٹ ڈاکٹر نازیہ رحمان کی سیکنڈ لوکیشن اب کھل چکی ہے. فیملی کاسمیٹک, بریسز, امپلانٹس, کلیننگ اینڈ پالشنگ, کراؤن بریجز اینڈ لیزر تیتھ وائٹنگ, کمپریہنسو ڈینٹل کیئر, مارننگ, ایوننگ اینڈ سیم ڈے ایمرجنسی اپوائنٹمنٹس, ڈائریکٹ بلنگ ٹو انشورنس اینڈ ایزی پیمنٹ آپشنس, ODSP اینڈ ہیلدی اسمائل ایکسپٹیڈ ایٹ ڈینٹسٹری آف مسساگا. نیو پیشنٹس ویلکم. فار فری کنسلٹیشن پلیز کال ڈینٹسٹ ڈاکٹر نازیہ رحمان 905-872-1100, 905-872-1100.
اب بات کرتے ہیں ڈین بارنیبک کی. پروفیشنل لیگل سروسز پرووائڈ کرتے ہیں. لیگل سروسز میں آل اسمال کلیمز کورٹ پروسیڈنگز اپ ٹو $25,000. آپ کے کریڈٹ رپورٹس میں چاہے وہ ایکو فیکس یا ٹرانس یونین کی ہوں, اگر کوئی ایررز ہوں تو وہ بھی ان موسٹ کیسز وداؤٹ دا نیسیسٹی آف گوئنگ ٹو کورٹ پروسیڈنگز صحیح کر سکتے ہیں. اگر آپ قرضے کے بوجھ کے تلے پھنس گئے ہیں اور دینے سے قاصر ہیں تو آپ کے زیادہ تر قرضے کو معاف کروا کر آپ کی زندگی کو آسان ساتھ بنا سکتے ہیں. ان تمام سروسز کے لیے آپ رجوع کر سکتے ہیں ڈین بارنیبک 416-515-2019, 416-515-2019.
جی صاحب, السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. ٹورنٹو میں دیکھتی آنکھوں کو, سنتے کانوں کو, عارفہ مظفر کا السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. دو چھٹیوں کے بعد حاضر ہوئی ہوں آپ کے سامنے اور 4 کا وقفہ درمیان میں پڑا. تمام لوگوں کو خوش آمدید. ٹیلی ویژن پہ, فیس بک پہ ہم آپ کے ساتھ ہیں, اس کے علاوہ ریڈیو پہ جہاں تک ہماری آواز پہنچتی ہے. چینل آپ کا اپنا ہے, آواز آپ کی اپنی ہے, خود سنا کیجئے, دوست احباب کو بتایا کیجئے. بہت ساری معلومات جو ہیں بہت امپورٹنٹ ہوتی ہیں, یقیناً کہیں نہ کہیں ہمیں کام آتی ضرور ہیں. آج کے پروگرام میں ہم نے آپ کو پاکستان لے کے جانا ہے, سو کیپ یور سیٹ بیلٹس فاسٹنڈ, بندی رہنے دیجئے گا, کیونکہ ہم کو لمبا سفر کر کے پاکستان جانا پڑے گا. مگر ہم کو ہندوستان کی سیر کرنے کے لیے بھی لے کے جائیں گے, جہاں سے ہندوستان کے ایک سٹار ہمارے ساتھ ہوں گے. مگر ہم آپ کی ملاقات بھی کروائیں گے ان سے, آپ دیکھ بھی سکیں گے ان کو. بڑی خوبصورت فلم گئی ان دنوں میں, اس کا ذکر ہوگا. پاکستان سے جناب خاور نعیم ہاشمی ہمارے ساتھ شامل ہوں گے. پاکستان کی بہت ساری نیوز ہیں جن کو ہم آپ کے ساتھ شیئر کرتے چلے جائیں گے. ایک تو آپ کو معلوم ہی ہوگا کہ پاکستان میں جناب فروغ نسیم جو ہیں ہمارے قانون کی وزارت سے, انہوں نے اپنا استعفیٰ دے دیا. انہوں نے کہا میں نے یہ استعفیٰ جو ہمارے آرمی چیف ہیں ان کی ملازمت کی توسیع کی جو بات ہو رہی ہے اس حوالے سے نہیں دیا, بلکہ میرے وزیر اعظم سے اختلافات ہیں. میں نے آپ سے کہا اب آپ دیکھتے چلے جائیے گا, دیکھتے رہیے گا. انہیں کہتے ہیں فصلی بٹیرے.
और यानी जहाँ पे मौसम आया, बरसात आई, बहार आई, फसलों ने उगना शुरू किया, तो बटेरे वहाँ पहुँच गए। आहिस्ता आहिस्ता बहुत से लोग अब प्राइम मिनिस्टर इमरान खान से अलग होते चले जाएंगे, क्योंकि आपको मालूम ही है कि जो एक क्योस पाकिस्तान में पॉलिटिकल क्योस का जो शिकार है, और यकीनन ये वो लोग हैं जो अपनी जगह कहीं और अब तलाश करेंगे। इन तमाम के बारे में मालूमात देंगे जनाब खावर नईम हाशमी साहब हमारे साथ। हुकूमत ने डिफेंस रूल्स में तरमीम किया, आपको पता ही होगा यकीनन, जैसे आर्मी चीफ को 3 साल के लिए अब तौसी दी गई थी, तो इट वाज आर कंसर्न अदर डे जब हमने आपसे बात की थी कि आप इमेजिन कीजिएगा कि बहुत से लोग अपनी प्रमोशन के इंतज़ार में बैठे हुए होते हैं कि आर्मी चीफ रिटायर होंगे और बहुत सी लाइनों ने, सफ़ों ने आगे की तरफ मूव होना था, बट वो जो 3 साल की तौसी हुई तो उसमें बहुत सा मामला रुका, वहाँ पे भी मसाइल पैदा हुए, मगर अब इन्होंने कल डिफेंस रूल्स में कुछ एक तरमीम की हैं, तब्दीलियाँ की हैं, प्रमोशंस की हैं। अब ये कहा जा रहा है कि हुकूमत ने डिफेंस रूल्स में तरमीम करके मज़ीद मुश्किल पैदा कर ली। लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अमजद शोएब जो हैं उन्होंने कहा है कि हुकूमत अदालत को मुतमईन कर पाती अगर डिफेंस सर्विस एक्ट में तरमीम ना करती तो। हुकूमत को चाहिए था कि मुद्दत, खास मुद्दत के लिए रिटायरमेंट को मुअत्तल करती। इसके बारे में भी हम जिक्र करेंगे जनाब खावर नईम हाशमी साहब से। बहुत सारी और बातें जो पाकिस्तान की पॉलिटिक्स की, जिनको जो खावर नईम लेके चलेंगे, मगर मैं टोरंटो की एक खबर को शेयर करना चाहती हूँ। वी लिव इन वन ऑफ द फाइनेस्ट कंट्री ऑफ द वर्ल्ड एंड आई बिलीव हमारा एंगर मैनेजमेंट उतनी अच्छी नहीं है। वेन एवर वी आर एंग्री और एक्शन स्पीक लाउडर देन आर वर्ड स्पीक लाउडर देन आर एक्शन, यानी मैं ये कर दूंगा, मैं वो कर दूंगा, मैं वो कर दूंगा, मगर अगर आप मेन स्ट्रीम को देखते हैं तो देयर एक्शन स्पीक लाउडर देन देयर वर्ड्स, दे कीप देयर स्माइल्स ऑन एंड दे मूव फॉरवर्ड। आज ये टोरंटो यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो का जो वाकया है माजिद भाई, दिल दहला देने वाला वाकया है, और यकीनन 20-22 साल के बच्चे, ये माँ बाप की तरबियत क्या है या मुआशरा किस सिमत में चलता चला जा रहा है कि आप इमेजिन कीजिएगा। ये एक नहीं, दो नहीं, 3 वाक़यात हुए हैं, तीनों में दो वाक़यात में तो यकीनन यहाँ पे तमाम में यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो के कैंपस जो है वहाँ कैमराज भी लगे हुए हैं, कि एक लड़का आता है हॉल की तरफ, बढ़ता है और हॉल की तरफ दो लोग टेबल के ऊपर बैठे होते हैं और वो ये गलाजत की बाल्टी उन पर उल्टा देता है, अ बकेट फुल ऑफ फीसिस कहा जा रहा है। कैन यू बिलीव इट कि गलाजत की फीसिस, ये जो जानवरों की बीठें हो सकती हैं, गंद हो सकता है, वो उनके ऊपर उल्टा के चला जाता है। दिस इज इट हैपेंड यस्टरडे। एक और वाकया होता है कि बड़ा ठीक ठाक ये शख्स जिसका पहले मैंने तस्करा किया है, इज़ अ ब्लैक गाय, एज वही 20 की है, वेयरिंग येलो हैट उसने पहना हुआ है। एक और लड़के का जो वाकया हुआ, ही इज़ ऑल्सो ब्लैक 20s में, 20 साल की उम्र में ये भी लड़का है, उसने भी क्या किया कि एक बकेट ऑफ फीसिस ही लिक्विडिफाइड। अब आप इमेजिन करें कि इंसान को अपना गलाजत भी अगर हाथ पे लगती है तो हम जाके साबुन से धोते हैं, यानी एक जिस किस्म के डिप्रेशन में आपने किसी शख्स को डाल दिया कि सड़क पर राह चलते कि चेहरे के ऊपर आपने गलाजत फेंक दी, आप इमेजिन कीजिएगा कि वो शख्स सारी ज़िंदगी अपने उस चीज से या उस खौफ में मुब्तला रहेगा, निकल नहीं सकता। बहरहाल मगर इट्स अ गुड थिंग कि ऑल सर्विलेंस कैमराज आर देयर, दे विल डेफिनेटली फाइंड दीज पीपल इंशाल्लाह ताला, इंशाल्लाह पुलिस इस पर इसके बारे में अपना वो कर भी रही है। एक और आपको पता ही होगा कि वो जो पिज्ज़ा हट स्कारब्रो में, हमारा ख्याल था चोरियाँ तो गाड़ियों की हर जगह होती हैं, मार्कम हो, स्कारब्रो हो, इस साइड पर तो वैसे भी ज़्यादा चोरियाँ होती हैं, तो वो कहते हैं सस्पेक्ट सॉफ्ट फॉलिंग कार जैकिंग इन स्कारब्रो पिज्ज़ा हट। अब मुझे ये समझ नहीं आता, चोर भी इतने बेवकूफ़ हो गए हैं, दे डोंट नो दैट देयर आर सर्विलेंस कैमराज एवरीवेयर, और ख़ास तौर पर अगर आप पिज़्ज़ा हट पर जाते हैं और किसी की गाड़ी को हाईजैक करते हैं तो यू कैन इमेजिन व्हाट द रिजल्ट्स विल बी। एनीवेज
मगर आपने ये बात जो कह दी ना, बात चलते चलते आपने बात कह दी कि स्कारब्रो में सबसे ज़्यादा चोरियाँ होती हैं, मगर ब्रैम्पटन में सबसे ज़्यादा क्राइम जो है ब्रैम्पटन के इलाके।
नो नॉट रियली, ब्रैम्पटन इज़ अनलकी इन अ वे, यू हर्ड
हमारे जो मेयर हैं उन्होंने भी बात की थी कि ब्रैम्पटन में कम्युनिटी रेशियो वर्सेस द पुलिस ऑफिसर्स इज फार लेस देन एनी अदर प्रोविंस. ब्रैम्पटन इज अ डिप्राइव्ड एरिया, ठीक है. डिप्राइव्ड एरिया से मुराद ये है कि इनको फंडिंग नहीं मिलती पुलिस के लिहाज से. हालांकि साउथ एशियन कम्युनिटी दे आर वेरी स्ट्रांग, अगर वो जो चाहे बात चाहें वो मनवा सकते हैं, मगर यहाँ पे वो मार खा गए कि हमें फंडिंग नहीं मिलती, हम वी आर डिप्राइव्ड पीपल, पीपल लिविंग इन ब्रैम्पटन दे आर डिप्राइव्ड पीपल. वो आपस की जंग और खींचातानी के बीच में ही मारे गए. हमारी कम्युनिटी वर्सेस द पुलिस ऑफिसर्स इज फार लेस देन योर मार्कम एरिया. इतने पुलिस ऑफिसर इतनी आबादी पे होने के बावजूद भी अगर चोरियां होती हैं तो आई विल डेफिनेटली हाईलाइट इट.
पुलिस की जरूरत भी नहीं क्योंकि बड़ा पुरसुकून एरिया है.
दैट्स यू नो व्हाट, टॉक अबाउट द फैक्ट्स. Police say woman was in the Pizza Hut parking lot near Ellesmere and Birchmount Road overnight when she was approached by four men, yani ek bhi nahi, do bhi nahi, panch bande, char nahi, panch the haqeeqat mein, wearing mask, inhone mask pehne hue the. According to the police, two of three of men brandished guns and inhone bandook to talwar dikhai aur gaadi leke bhag gaye, magar pakde jayenge, aap fikr mat kijiyega. Chaliye sahab, we'll go towards the lighter mood. Ek, before I go any further, we work at the extremes. इंतहाओं के ऊपर काम करते हैं. आज एक बहुत खूबसूरत फनकार से बात कर रही हूँ. पहले मैं उनका गाना सुनाती हूँ आपको. आई लव दिस सॉन्ग. जब कभी थोड़ा सा दिल हल्का भी होता है, यानी एवरीबडी वॉक्स एंड मूव्स विद आर वरीज एंड टेंशंस एंड स्ट्रेसेस एंड ऑल दैट, तो उस सूरत में ये गाना आप सुनिएगा, बहुत प्यारा. फिर मैं मुलाकात आपसे कराती हूँ. झल्ले नाम की ये फिल्म है और वाकई मैं आपको इतना बताऊँ कि जब इश्क हो जाता है ना, तो इश्क में तो हम वैसे ही झल्ले हो जाते हैं. यानी माशूक की हर बात अच्छी लगती है, यानी वो उल्टा खड़ा करे, सीधा खड़े करे, वो भी लगता है उसकी हर चीज़ में दम है. तो इंसान इश्क में झल्ला हो जाता है, प्यार में झल्ला हो जाया करता होता है. चलिए साहब, इस गीत को सुनिए. आज मेरी मुलाकात हुई, आज मुझे जाने का मौका मिला हमारे एक बहुत अच्छे स्पॉन्सर हैं स्टील्स के ऊपर, स्टील्स एंड रदरफोर्ड के ऊपर हमारे एक स्पॉन्सर हैं. उनके पास मुझे जाने का इत्तेफाक हुआ. अगर आप अपने घर में फर्नीचर देख रहे हैं, आई
कंप्लीट होम फर्नीचर,
कंप्लीट होम फर्नीचर, ट्रस्ट मी, आपने वॉल हैंगिंग्स लेनी है. आई पर्सनली लाइक्ड, हालांकि आई डोंट डू एनी शॉपिंग एनी मोर, खासतौर पर क्रॉकरी की. यू नो आई हैव लिव्ड माई लाइफ, अब जो बोनस के दिन मैं गुजार रही हूँ, तो आई वॉज टू मच इन टू इट. इतनी खूबसूरत डिशेज, डेकोरेशन पीसेज, फर्नीचर. एंड आई रिक्वेस्ट यू मस्ट विजिट दिस स्टोर. दिस इज राइट ऑन स्टील्स, होम डिपो वाले प्लाजा में. मार्क्स जो एक क्लोदिंग का स्टोर है उसके बिल्कुल साथ में. और आप कंप्लीट होम फर्नीचर एंड अप्लायंसेस, फर्नीचर, डेकोरेशन आइटम्स, एनीथिंग एंड एवरीथिंग व्हाट यू वांट यू विल फाइंड एट कंप्लीट होम फर्नीचर एंड रेनोवेशन. मुलाकात करवा फर्नीचर एंड
अप्लायंसेस. ठीक है ठीक है ठीक है,
लेट्स लिसन दिस ब्यूटीफुल सॉन्ग अगेन. ये इश्क मुख्तलिफ रंग और अंग में हुआ करता है. माँ का बच्चा चोरी करता हो, बुराई करता हो, मगर माँ का इश्क होता है, उसके अपने बच्चे के इश्क में पागल होती है कि उसको गलत गलत भी नहीं लगता. अगला इश्क, बच्चे शायद माँ बाप से उतना इश्क नहीं करते, बिकॉज वी ऑलवेज गिव टू द नेक्स्ट जनरेशन, नॉट टू आर पेरेंट्स. वी डोंट गिव दैट मच, पर जो हमारे माँ बाप ने दिया होता है वो उतना रिटर्न नहीं करते. अगला इश्क इंसान का एक मर्द और औरत का इश्क होता है, और उसमें भी माजिद भाई का तजुर्बा जरा मगर तू भी चल, मैं भी चल, समाज फरमाई.
सारी दुनिया ने दिलो कटिया सी, मैं नी तेरे जोगा, रब ने ता छड्या सी. मैं सिंगल सी, मैं तू भी कल्ली मिल गई. सिंगल सी, मैं तू भी कल्ली मिल गई. चला दे 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 मैं तू भी कल्ली मिल गई. बहुत सियाणियां नू रड़कू
ਪੈਰਾਂ ਥੱਲੋਂ ਕੱਢ ਦੂੰ ਜੇ ਆਇਆ ਕੋਈ ਸਾਡੇ ਵਿੱਚ ਕਾਰ ਨਹੀਂ ਜੇ ਆਇਆ ਕੋਈ ਸਾਡੇ ਵਿੱਚ ਕਾਰ ਨਹੀਂ ਫੈਮਿਲੀ ਦੀ ਕਰਕੇ ਤਸੱਲੀ ਮਿਲ ਗਈ ਫੈਮਿਲੀ ਦੀ ਕਰਕੇ ਤਸੱਲੀ ਮਿਲ ਗਈ ਚੱਲਾ ਜਿਆ ਮੈਂ ਤੂੰ ਵੀ ਚੱਲੀ 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 ਮਿਲ ਗਈ
ਮੈਂ ਤੂੰ ਵੀ ਸਿੰਗਲ ਮਿਲ ਗਈ ਚੱਲਾ ਜਿਆ ਮੈਂ ਤੂੰ ਵੀ ਚੱਲੀ ਮਿਲ ਗਈ ਇੱਕ ਬਾਤ ਯਾਦ ਰੱਖੀਏਗਾ ਕਿ ਜਬ ਹਮ ਸਮਾਰਟ ਹੋ ਜਾਤੇ ਹੈ ਨਾ ਤੋ ਇਸ਼ਕ ਆਪਣੀ ਇੰਤਹਾਓਂ ਕੋ ਪਹੁੰਚ ਜਾਤਾ ਹੈ ਯਾਨੀ ਖਤਮ ਹੋ ਜਾਤਾ ਹੈ ਇਸ਼ਕ ਤਬ ਹੀ ਕਾਇਮ ਰਹਿ ਸਕਤਾ ਹੈ ਜਬ ਹਮ ਝੱਲੇ ਬਣ ਕੇ ਰਹੇਗੀ ਬਹੁਤ ਖੂਬਸੂਰਤ ਸਿੰਗਲ ਸੀ ਮੈਂ ਤੂੰ ਵੀ ਸਿੰਗਲ ਮਿਲ ਗਈ ਚੱਲਾ ਜਿਆ ਮੈਂ ਤੂੰ ਵੀ ਚੱਲੀ ਮਿਲ ਗਈ ਬੀਨੂ ਢਿੱਲੋਂ ਇਨਕਾ ਨਾਮ ਹੈ ਬੀਨੂ ਜੀ ਹਮ ਆਪਕੋ ਖੁਸ਼ਾਂ ਦੇਖ ਕਹਤੇ ਹੈ ਵੈਲਕਮ ਟੂ ਦ ਸ਼ੋ
ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੀ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਮਾਤਾ ਜੀ ਸੀਰੀਅਸਲੀ ਮੈਂ ਤਾਂ ਮਰੀਦ ਬਣ ਗਿਆ ਤੁਹਾਡਾ ਸ਼ੋ ਸੁਣ ਰਿਹਾ ਮੈਂ ਵਿੱਚ ਬੈਠਾ
ਨਹੀਂ ਬੇਟਾ
ਮੈਂ ਪਹਿਲੀ ਵਾਰੀ ਮੈਂ ਤਾਂ ਖੋ ਗਿਆ ਸੀਰੀਅਸਲੀ ਮੈਂ ਖੋ ਗਿਆ ਸੀਰੀਅਸਲੀ ਤੁਹਾਡਾ ਅੰਦਾਜ਼ੇ ਪਿਆ ਵਾਹਿਗੁਰੂ ਤੁਹਾਨੂੰ ਬਹੁਤ ਹੀ ਚੜ੍ਹਦੀਆਂ ਕਲਾ ਚ ਰੱਖਣ ਥੈਂਕ ਯੂ ਸੋ ਮਚ ਜੋ ਤੁਸੀਂ ਔਰਾ ਇੱਕ ਪੋਜ਼ਿਟਿਵਿਟੀ ਵਾਓ
ਕਮਾਲ ਜੀ ਜਾਨ ਥੈਂਕ ਯੂ ਵੈਰੀ ਮਚ ਮੈਂ ਆਪਸੇ ਆਪਕੀ ਫਿਲਮ ਕਾ ਗੀਤ ਸੇ ਤੋ ਆਮ ਵੈਰੀ ਮਚ ਇਨਸਪਾਇਰਡ
ਜੀ ਜੀ ਜੀ
ਬਿਊਟੀਫੁਲ ਸੌਂਗ
ਥੈਂਕ ਯੂ
ਔਰ ਹਕੀਕਤ ਯਹੀ ਹੈ ਕਿ ਅਗਰ ਆਪ ਆਪਣੇ ਇਸ਼ਕ ਕੋ ਕਾਇਮ ਰੱਖਣਾ ਚਾਹਤੇ ਹੈ ਚਾਹੇ ਵੋ ਇਸ਼ਕ ਖੁਦਾ ਕੇ ਸਾਥ ਹੈ ਚਾਹੇ ਵੋ ਇਨਸਾਨੋ ਕੇ ਸਾਥ ਹੈ ਬਸ ਫਿਰ ਆਪ ਯੇ ਨਾ ਪੁੱਛੋ ਕਿ ਤੂੰ ਕੌਣ ਹੈ
ਜੀ ਜੀ ਇਸ਼ਕ ਆਪ ਵੀ ਅਵੱਲਾ ਉਹਦੇ ਕੰਮ ਵੀ ਅਵੱਲੇ ਜਿਹਦੇ ਪੇਸ਼ ਪੈ ਜਾਂਦਾ ਕੱਖ ਛੱਡਦਾ
ਕੀ ਬਾਤ ਹੈ ਕੀ ਬਾਤ ਹੈ ਕਿ ਵਾਕਈ ਜਹਾਂ ਆਪਨੇ ਪੁੱਛ ਲਿਆ ਕਿ ਤੂੰ ਕੌਣ ਹੈ ਤੋ ਫਿਰ ਝੱਲੇ ਨਹੀਂ ਆਪ ਰਹਤੇ ਦੈਨ ਯੂ ਬਿਕਮ ਸਮਾਰਟ ਔਰ ਇਸ਼ਕ ਆਪਣੀ ਇੰਤਹਾ ਇਖਤਤਾਮ ਕੋ ਪਹੁੰਚਦਾ
ਬਿਲਕੁਲ ਜੀ
ਬੱਚਾ ਜੋ ਫਿਲਮ ਇਜ਼ ਅ ਹਿੱਟ ਫਿਲਮ ਇਟਸ ਬਿਊਟੀਫੁਲ ਫਿਲਮ
ਜੀ
But you're so simple. What is the reason?
ਕਿਉਂਕਿ ਮੈਂ ਤੁਸੀਂ ਐਂ ਲਾ ਲਓ ਵੀ ਗਰੀਬੀ ਉਹ ਬਹੁਤ ਕੱਟੀ ਹੋਈ ਇੱਥੇ ਤੱਕ ਇਹ ਜਿਹੜਾ ਸਫ਼ਰ ਜਿਹੜਾ ਮੈਂ ਆ ਕੇ ਹੁਣ ਮੇਰੀ ਇੰਟਰਵਿਊ ਹੋਣ ਲੱਗੀ ਹੈ ਨਾ ਜੀ ਤੁਸੀਂ ਇੰਟਰਵਿਊ ਕਰ ਰਹੇ ਹੋ ਮੈਨੂੰ ਤਾਂ ਇੱਥੇ ਤੱਕ ਦਾ ਜਿਹੜਾ ਸਫ਼ਰ ਹੈ ਇਹ ਮੇਰਾ 20 ਸਾਲਾਂ ਦਾ ਸਫ਼ਰ ਹੈ ਜੀ ਤਾਂ ਮੈਂ ਥੀਏਟਰ ਤੋਂ ਸਟਾਰਟ ਕੀਤਾ ਸੀਗਾ ਤਾਂ ਥੀਏਟਰ ਤੋਂ ਸਟਾਰਟ ਕਰਦੇ ਕਰਦੇ ਪਹਿਲੀ ਵਾਰੀ 750 ਰੁਪਇਆ ਮਿਲਿਆ ਸੀ ਜ਼ਿੰਦਗੀ 'ਚ 1999
'ਚ ਰੱਬ ਤੁਹਾਨੂੰ ਰੰਗ ਲਾਵੇ ਹੋਰ ਰੰਗ ਲਾਵੇ ਯੂ ਆਰ ਵੈਰੀ ਹੰਬਲ ਐਂਡ ਅ ਸਵੀਟ ਬੋਏ ਬੀਨੂ ਢਿੱਲੋਂ ਕਬ ਸੇ ਆਪ ਇਸ ਇੰਡਸਟਰੀ ਮੈਂ ਹੈ
ਮੈਂ 1998 ਤੋਂ ਜੀ
99
ਹਾਂ ਜੀ
ਕਿਤਨੀ ਫਿਲਮ ਹੈ ਇਹ
ਮੈਂ ਫਿਲਮ ਹੀ ਤਾਂ ਬਹੁਤ ਕਰ ਲਈ ਮੈਂ ਜਦ ਕਾਊਂਟਿੰਗ ਮੈਂ ਚਲੇ ਜਾਤੇ ਨਾ ਜਦੋਂ ਕਾਊਂਟ ਕਰਨ ਲੱਗ ਜਾਓ ਇਹਦਾ ਮਤਲਬ ਤੁਸੀਂ ਬਿਜ਼ੀ ਨਹੀਂ ਹੈਗੇ ਤੁਸੀਂ ਫ੍ਰੀ ਹੋ ਗਏ ਜ਼ਿੰਦਗੀ 'ਚ
ਤਾਂ ਫ੍ਰੀ ਹੈ ਬੈਠੇ ਮੈਨੀ ਮੋਰ ਫਿਲਮਸ ਵੈਰੀ ਮੈਨੀ ਅਦਰ ਫਿਲਮਸ
ਜੀ 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 ਮੈਂ ਬਹੁਤ ਫਿਲਮਾਂ ਕੀਤੀਆਂ ਨੇ ਮੈਨੂੰ ਐਂ ਲੱਗਦਾ ਹਜੇ ਮੈਂ ਸੇਰ 'ਚੋਂ ਪੂਣੀ ਵੀ ਨਹੀਂ ਕੀਤੀ ਬਹੁਤ ਥੋੜ੍ਹਾ ਕੰਮ ਕੀਤਾ ਔਰ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਕੰਮ ਕਰਨਾ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਕੰਮ ਕਰਨਾ ਹਜੇ ਰਹਿੰਦਾ ਜੀ ਮੈਨੂੰ ਤਾਂਗ ਹੈ ਬੜੇ ਚਿਰਾਂ ਦੀਆਂ ਸਾਡੀਆਂ ਮੇਰੇ ਪੇਰੈਂਟਸ ਦੀਆਂ ਦੁਆਵਾਂ ਉਹਨਾਂ ਦੀਆਂ ਅਰਦਾਸਾਂ ਮੇਰੀਆਂ ਆਪ ਦੀਆਂ ਮੇਰੇ ਸਾਰੇ ਸਕੇ ਸੰਬੰਧੀਆਂ ਦੀਆਂ ਮੇਰੇ ਚਾਹੁਣ ਵਾਲੀਆਂ ਦੀਆਂ ਅਰਦਾਸਾਂ ਉਹ ਵਾਹਿਗੁਰੂ ਦੀ ਕਿਰਪਾ ਨਾਲ ਮੈਂ ਇੱਥੇ ਤੱਕ ਮਸਾਂ ਪਹੁੰਚਿਆ ਜੀ ਇਹਨਾਂ ਦਿਨਾਂ ਦੀ ਵੇਟ ਕਰਦੇ ਸੀਗੇ ਹੁਣ ਮੇਰੇ ਪੱਲੇ ਇਹ ਫਿਲਮਾਂ ਪਈਆਂ ਨੇ ਮੈਨੂੰ ਐਂ ਹੁੰਦਾ ਵੀ ਹੋਰ ਮਿਹਨਤ ਅਤੇ ਇਮਾਨਦਾਰੀ ਦੇ ਨਾਲ ਇਸ ਕੰਮ ਨੂੰ ਕਰਾਂਗੇ
ਬਹੁਤ ਖੂਬਸੂਰਤ ਬੱਚਾ ਹਮੇਸ਼ਾ ਹਮਾਰੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਕਾ ਮਕਸਦ ਨਾ ਹਮਾਰੀ ਵੈਲਿਊਜ਼ ਕੀ ਤਰਵੀਜ ਹੈ ਯਾਨੀ ਹਮਾਰੀ ਜੋ ਫੈਮਿਲੀ ਵੈਲਿਊਜ਼ ਹੈ ਉਨਕੀ ਉਹ ਕਹਤੇ ਹੈ ਇੱਕ ਕਹਾਵਤ ਹੈ ਕਿ ਮੈਂ ਆਪਣੇ ਬੇਟੇ ਕੋ ਵੀ ਦੋ ਦਿਨ ਪਹਿਲੇ ਯਹੀ ਸਮਝਾ ਰਹੀ ਥੀ ਵੀ ਵਰ ਵਾਕਿੰਗ ਸਮਵੇਅਰ ਐਂਡ ਆਈ ਸੈਡ ਬੱਚਾ ਲੁੱਕ ਐਟ ਦ ਟਰੀਜ਼ ਆਲ ਦੀਜ਼ ਟਰੀਜ਼ ਆਰ ਕਿਤਨੇ ਅਕੜ ਕੇ ਖੜੇ ਹੋਏ ਹੈ ਮਗਰ ਜਿਤਨੇ ਫਲਦਾਰ ਦਰਖਤ ਹੋਤੇ ਹੈ ਉਹ ਇਤਨੇ ਝੁਕ ਜਾਤੇ ਹੈ ਕਿ ਉਨਕੀ ਟਹਿਣੀਆਂ ਜ਼ਮੀਨ ਤੱਕ ਲੱਗ ਜਾਇਆ ਕਰਤੀ ਹੋਤੀ ਹੈ
ਬਿਲਕੁਲ
ਫਲਦਾਰ ਪੌਦੇ ਵੀ ਝੁਕੇ ਹੋਏ ਹੋਤੇ ਹੈ ਮਗਰ ਜੋ ਬੇਫਲ ਹੋਤੇ ਹੈ ਨਾ ਵੋ ਤਨ ਕੇ ਖੜੇ ਰਹਤੇ ਹੈ ਬੇਸਮਰ ਜੋ ਪੌਦੇ ਹੋਤੇ ਹੈ ਇਸੀ ਤਰ੍ਹਾਂ ਅੱਲਾਹ ਤਾਲਾ ਨੇ ਆਪਕੋ ਰੰਗ ਲਗਾਏ ਹੈ ਬਚ ਯੂ ਆਰ ਵੈਰੀ ਹੰਬਲ ਰੱਬ ਤੁਹਾਨੂੰ ਹੋਰ ਦੇਵੇ
ਥੈਂਕ ਯੂ ਮਾਤਾ ਜੀ ਐਂਡ ਮੈਂ ਇੱਕ ਗੱਲ ਹੋਰ ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ ਐਡ ਕਰਨੀ ਚਾਹੁੰਦਾ ਵੀ ਫਲ ਜਿਹੜੇ ਜਿਹਨੂੰ ਫਲ ਲੱਗਦਾ ਉਹ ਰੁੱਖ ਨੀਵੇਂ ਹੋ ਜਾਂਦੇ ਹੈ ਨਾ ਜੀ ਪਰ ਜਦੋਂ ਫਲ ਲੱਗਦੇ ਜਦੋਂ ਤੁਸੀਂ ਤਰੱਕੀ ਕਰ ਰਹੇ ਹੁੰਦੇ ਹੋ ਤਾਂ ਉਹ ਫਲ ਵਾਲੇ ਜਿਹੜੇ ਬੂਟੇ ਹੁੰਦੇ ਆ ਫਲ ਵਾਲੇ ਦਰਖਤ ਹੁੰਦੇ ਆ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਰੋੜੇ ਵੀ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਹੀ ਪੈਂਦੇ ਆ
ਕਿਆ ਬਾਤ ਹੈ
ਨਾ ਜੀ
ਕਿਆ ਬਾਤ
ਤਾਂ ਰੋੜੇ ਸਹਿ ਕੇ ਉਦਾਂ ਹੀ ਖੜੇ ਰਹਿਣਾ ਉਹ ਤੁਹਾਡੀ ਆਪਣੇ ਆਪ ਵਿੱਚ ਖਾਸੀਅਤ ਤੁਹਾਡੀ ਕਾਬਲੀਅਤ ਤੁਹਾਡਾ
ਵਿਲਪਾਵਰ
ਤੁਹਾਡੀ ਉਹ ਬਹੁਤ ਜ਼ਰੂਰੀ ਹੈ ਉਹ ਤੁਹਾਡਾ ਸੰਸਕਾਰ ਤੁਹਾਡੇ ਪੇਰੈਂਟਸ ਦੇ ਸੰਸਕਾਰ ਤੁਸੀਂ ਨਾਲ ਲੈ ਕੇ ਚੱਲਦੇ ਹੋ ਹਨਾ ਜੀ
ਬਸ ਜੀ ਅੱਲਾ ਕਰੇ ਮੈਂ ਅਕਸਰ ਇਨ ਲੋਗੋਂ ਸੇ ਇਹ ਕਹਾ ਕਰਤੀ ਹੋਤੀ ਹੂੰ ਇਹ ਖਾਸ ਤੌਰ ਪੇ ਮੇਰੇ ਜਿਤਨੇ ਚੜ੍ਹਦੇ ਪੰਜਾਬ ਦੇ ਪ੍ਰੋਡਿਊਸਰ ਨੇ ਨਾ
ਜੀ
ਇਹਨਾਂ ਨੇ ਇੱਕ ਕੰਪੇਨ ਚਲਾਈ ਸੀ ਜੀ ਗਾਣੇ ਜਿਹੜੇ ਨੇ ਉਹ ਸ਼ਰੀਫ ਗਾਣੇ ਹੋਣੇ ਚਾਹੀਦੇ ਨੇ ਮੈਂ ਕਹਤੀ ਹੂੰ ਕਿ ਗਾਣੇ ਵਾਲੋਂ ਕੋ ਮਤ ਰੋਕੋ ਦੇਖਣੇ ਵਾਲੋਂ ਕੋ ਰੋਕੋ ਅਗਰ ਆਪ ਅੱਛੀ ਚੀਜ਼ ਦੇਖਣੇ ਕੇ ਕਾਇਲ ਹੋਗੇ ਤੋ ਫਿਰ ਅੱਛੀ ਚੀਜ਼ ਹੀ ਲੋਕ ਪੈਦਾ ਕਰੇਗੇ
ਆਪਣੇ ਆਪ ਹੀ ਬਿਲਕੁਲ ਠੀਕ ਹੋ ਜਾਏਗਾ ਉਹੀ ਗੱਲ ਕਰਦਾ ਮੈਂ ਜਿੰਨੇ ਜਦੋਂ ਤੁਸੀਂ ਸਫਾਈ ਕਰਨੀ ਹੈ अपने घर तो स्टार्ट करो।
क्या बात है,
गुआंढी के घर तो सफाई स्टार्ट ना करो। तो अपने बच्चों बारे, मैनू अपने घर बारे मैनू नहीं पता, मेरे गुआंढी नू ज्यादा पता होंगे भी नहीं यार तेरा बच्चा तो शरारत कर लगे, क्योंकि मैनू तो मेरी औलाद अच्छी लगनी है।
ओ चला मोहब्बत, चला इश्क है ना।
बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, जिदा ओही गल
बच्चे दा नुक्स नहीं नजर
आता जो असी माड़ी चीज जे आप, क्योंकि पाकिस्तान सारा पंजाब इंडिया सारा एक ही सीगा पहला, राइट। वी आर कल्चर्ड पीपल, तो असं संस्कार नाल लैके चलते हैं, तहजीब आदो अदब वो नाल लैके चलते हैं, सारे जने कैरी करते हैं, तो वह सन वो गलत चीज़ा देखनिया वो साडा कितना कितने मेरे हिसाब से मैं सल समझदा अज की कड़ी जी टैक्नोलॉजी असी बच्चों के कर लो दुनिया मुठ्ठी में मोबाइल देता उन्होंने टेक्नीक तो देती एंड आइसोलेटेड करते मेरा बच्चा रो रहा है। पता मैंने पता वो मोबाइल तो ठीक हो जाना उन्हें, मैं टाइम दे रहा जो फ्रेंड्स आए हैं उन्होंने बिजी हो गया मैं। वो पुराने जो जॉइंट वेंचर होंगे परिवार होंगे तो वो कल्चर्ड अपने आप ही होते हैं, मेरे मेरे ताऊ तो मेरे फुफड़ तो मेरे चाचे मामे ताए जो कट्ठे रहते
कंबाइंड फैमिली सिस्टम तो लर्न कर
वो मैं अद उन्होंने लैवल तो बच्चा आप ही अचीव कर जाता है, वो उत्ते क्रिएटिविटी होंगी अपना वह अंदर उद उत्ते किमें लैके जाना, तो हूँ रह ही आइसोलेटेड गया उन्होंने पता ही नहीं कंप्यूटर के बिजी ने बस कंप्यूटर ही रह गए सारे जी, तो वो करके मैं समझता वो सब तो बड़ा एक वो साढ़े जरा खिला जो आया जी थले जा सोसाइटी।
बड़ी प्यारी बिनू जी ने बात की, मैं सिर्फ एक बात जो कहना चाहती हूँ, जुबान का बहर, वो कहते हैं ना कि जब मैंने किसी से कोई बात की और जुबान का बहर अगर खुलता चला जाएगा तो आहिस्ता आहिस्ता ये बहर खुलता 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 इतना खुल जाएगा कि फिर हमें छोटे बड़े की तमीज ही नहीं रहती कि मैं बात किससे कर रहा हूँ, मैं लैंग्वेज क्या यूज कर रहा हूँ। इसी कहते हैं जुबान का बहर नहीं खुलन देना चाहिए अपना, इंसान थोड़े रख रखा दे नाल गल करनी चाहिए। मैनू जी बहुत शुक्रिया। तो फिल्म कितने कितने रिलीज हुई था?
फिल्म ओवरऑल वर्ल्ड वाइड रिलीज हुई है जी साढ़े सारे कितने
मिस्टरी ने
नॉर्थ अमेरिका डिस्ट्रीब्यूट की जी मीडिया के उत्तों है साडे जी हरजिंदर गिल होनी ते सरी दे विचों है जी लक्की संधू होनी ते एक रूपी शर्मा जी ने यह तिना भरावां दा जुम्मा लग्या सीगा भी नॉर्थ अमेरिका दे विच।
डू यू थिंक दे हैव डन देयर
क्लासिक क्लासिक। मैं अज तक मैं देखो जी बहुत फिल्मां कीतियां ने, सीरी आई एम ऑनेस्ट मैं सीधा ही कहने वाला जो मैं वधिया लगे तो ना लगे घट्टो घट इंसान अपने अपने मतलब की गल तो कह ही सकता, जो कोई चंगा ना लगे आप उठ के भी हरेक बंदा तुसी तुहानू मैं पसंद नहीं
खामोश हो जाए खामोश हो जाए परे हो जाता है बिल्कुल
जी जी। तो ये भरा ने जी जिन्होंने इन्नी शिद्दत इन्नी मेहनत और ईमानदारी के काम नूं कीता, मैनूं मैं सल्यूट करदा इन्हां नूं सीरियसली, मैं बहुत फिल्मां प्रमोट करना
है। दरअसल फिल्म है ही इतनी अच्छी कि आप सोच नहीं सकते।
थैंक यू सो मच,
बहुत खूबसूरत है। आई विश यू ऑल द लकी जी, थैंक यू वेरी मच फॉर बीइंग हियर, इट्स सो नाइस टू मीट यू। और क्या हाल है सरे बीसी का?
सब तो पहले तो थैंक यू जी फॉर हैविंग अस हियर, ते सानू
मोर देन वेलकम सर।
बहुत वधिया जी, हुण तां होर ज्यादा खुशगवार हो गया जी जदों दी चले फिल्म लगी है, एंड वी आर वेरी हैप्पी। एंड हुण मैं देख रहा सीगा वी 26 तरीक हो गई, असी 1 तरीक नूं प्रमोशन शुरू कीती सी ते कंटीन्यूअसली 26 दिन हो गए, सानू खुद नू ही नहीं पता लग्या कि चले दे नाल असी भी चले हो गए।
लक्की दी डिस्ट्रीब्यूटर वाली गल दस रहा, छोटी जी गल है बच्चे वास्ते खुश होने वाली गल, तो मैनू जदों तुसीं गल कर रहे सी पहला तां इन्हां ने फोन कट के मैनू दिखाया अज शाम वाला शो अपना सोल्ड आउट हो गया। छोटी छोटी खुशियां
हैं। मैं देखिए बहुत खूबसूरत आपने बात की, खुशियां छोटी छोटी होती हैं, यानी अगर हम सेलिब्रेट करें, मैं अक्सर औकात ना मैं कैनेडा दी दवाई है ना तुसी घर भी ले लें तो दिल खुश नहीं होता, यानी अगर हम खुशी क्या है छोटी छोटी बात पे अगर आप खुश हो जाए दैट्स अ बिग डील। तो चलो उन्होंने आज शाम का शो शो सोल्ड आउट, गुड, यू मस्ट वॉच दिस फिल्म चले, मगर गाना जरूर सुनिएगा कीप इट इन योर कार्स। इनका एक और गाना इंडिया का वगैरह था मुझे याद है, मैं उसको भी बड़ा प्रमोट किया था, टोल पजीरो दा,
टोल जगीरो, टोल जगीरो दा,
मुझे तो ये भी नहीं पता जगीरो का पजीरो का, मैं तो टोल पजीरो में ही बजाया करती होती हूं। तो देयर आर सम गुड सॉन्ग्स, इट्स अ ब्यूटीफुल सॉन्ग, इट्स अ झल्ले मूवी। हरजिंदर जी का बहुत शुक्रिया कि आप मेरे मेहमानों को लेके आए, लकी जी का बहुत शुक्रिया। इज अ यंग मैन ओवर देयर जो कि इसकी कैमरा सिनेमेटोग्राफी जो कर रहे हैं, एंड देयर इज अनदर यंग मैन सिटिंग एट द बैक, आई डोंट नो हु इज दैट,
इज मनप्रीत माय फ्रेंड जी, माय यंगर ब्रदर।
ये तो इसको तो यही बड़ा मान, फिल्म तुसी करदे रहंदे होगे, वो मान ओल अंदर रहे। इस तरह पाकिस्तान की होता है मेंबर पार्लियामेंट कोई और होता है तो भरा मोरा ला रहा होता है।
मैं वही दिन ठीक रहा, मैनू कहे तू उठी बैठ, मैं प्रमोट करूंगा हुन।
थैंक यू सो
मच, खूबसूरत
गीत को चला जया, मैं तू भी चली मिल गई, तू भी चली मिल गई, कल्ला सी मैं ते तू भी कल्ली मिल गई,
क्या बात,
बहुत खूबसूरत। एंजॉय दिस सॉन्ग। स्टूडियो का नंबर 416-602-0178।
तेरे जोगा रब ने ता छड्या सी मैं, सारी दुनिया ने दिलों कट्या सी मैं, नी तेरे जोगा रब ने ता छड्या सी मैं, सिंगल सी मैं तू भी कल्ली मिल गई, सिंगल सी मैं तू भी कल्ली मिल गई, चला जया मैं तू भी कल्ली मिल गई, चला जया मैं सड़ी जान दे, गल्ला मेरा थाई करी जान दे, गल्ला मेरा थाई करी जान दे, बहुत फिकड़ा दिया पन।
क्या आप एक कार एक्सीडेंट में इन्वॉल्व हैं और आपको बेहतरीन लॉयर की तलाश है? हिमोफार प्रेजेंस की आपके लिए एक जाना पहचाना लॉयर है, और मैं आपकी अपनी अंजुम कुरैशी आपके मसलों को उन तक पहुंचाती हूं। हमारी कंसल्टेंसी बिल्कुल फ्री है। कार एक्सीडेंट में आपका मशवरा लेना आपका कानूनी हक है। आप हमें कॉल कर सकते हैं 416-570-0157। जी हाँ, 416-570-0157।
दांतों को लेके परेशान तो मैं कर देती हूँ आपकी मुश्किल आसान। फैमिली डेंटिस्ट्री में एक्सपर्ट डॉक्टर गजाला जैद से मिलिए, अ ग्रेजुएट फ्रॉम यूनिवर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया फ्रॉम अमेरिका, एक्सट्रीमली पोलाइट एंड कंफर्टेबल विद ऑल एज ग्रुप्स। अब बताइए अपना मसला इंग्लिश, उर्दू या हिंदी में। बुक योर अपॉइंटमेंट नाउ एट 416-945-1000, 416-945-1000, एंड विजिट सीडर ब्रे मेडिकल सेंटर एट 3630 लॉरेंस एवेन्यू ईस्ट स्कारब्रो। अपने दांतों का करवाएं इलाज डेंटिस्ट डॉक्टर गजाला के साथ।
टेली टाइम इलेक्ट्रॉनिक्स LEDs और होम अप्लायंसेस की हॉटेस्ट और ब्रांडेड रेंज के साथ 0% फाइनेंस गारंटी और लोएस्ट प्राइसेस और फ्री डिलीवरी इन GTA। तो इंतजार कैसा, अभी विजिट करें टेली टाइम ब्रैम्पटन 280 रदरफोर्ड रोड या स्प्रिंगडेल स्क्वायर शॉपिंग सेंटर या इटोबिको 1770 एल्बियन रोड या 9909 मार्कम रोड। मजीद तफसीलात के लिए कॉल करें 9054551666। टेली टाइम इलेक्ट्रॉनिक्स।
कुछ पल इंसान की जिंदगी में पहली बार आते हैं, इसीलिए आप सिर्फ उन लम्हों को जिए, बाकी हम पर छोड़ दें। 20 साल का वसीत तजर्बा लिए हम हैं वुडबाइन बैंक्वेट एंड कन्वेंशनल हॉल, शानदार इंटीरियर, लार्ज हॉल्स, स्टेट ऑफ द आर्ट गेस्ट रूम्स और एक्सपर्ट शेफ्स का अनफॉरगेटेबल एक्सपीरियंस। बनाए आपके हर लम्हे को हमेशा यादगार। वुडबाइन बैंक्वेट हॉल, 30 वाइस रिजेंट बुलेवार्ड, टोरंटो। बुकिंग और रिजर्वेशन के लिए अभी कॉल करें 416-743-0003।
जी साहब, कंप्लीट होम फर्निशर एंड अप्लायंसेस की बात करना चाहती हूँ। आज पर्सनली आई हैड अ चांस गोइंग देयर। आप घर के लिए कोई तस्वीर देख रहे हैं, डेकोरेशन आइटम देख रहे हैं, गुलदान वगैरह देख रहे हैं, लैंप्स देख रहे हैं, दे हैव ब्यूटीफुल कलेक्शन इन गोल्डन, गोल्ड में भी फर्नीचर बेइंतहा वैरायटी है, मैट्रेसेस में बेइंतहा वैरायटी, और मज़े की बात यह है ब्लैक फ्राइडे तो इनके पास अप्लायंसेस की भी सफिशिएंट है। इवन इफ यू हैव एनी ब्रांड, एनीथिंग, सैमसंग की कोई चीज आप देख रहे हैं उसका मॉडल ले जाइएगा, जहां जहां से आपने प्राइस दी उसकी प्राइस लीजिए, दे विल बीट एनी प्राइस, दे विल बीट एनी प्राइस। और ये कंप्लीट होम फर्नीचर एंड अप्लायंसेस स्टील्स एंड रदरफोर्ड के इंटरसेक्शन पे, बिल्कुल जिनाब स्टील एंड रदरफोर्ड के इंटरसेक्शन पे आपको मिलता है कंप्लीट होम फर्नीचर एंड अप्लायंसेस। प्रोग्राम साजो आवाज का हवाला देने पे आपको 5% एक्स्ट्रा डिस्काउंट मिलेगा यू बाय। तो बल्कि उनके ओनर जो है अली वाज सिटिंग देयर एंड आई सेड अली आई लव माय लिसनर्स, गिव मी स्पेशल फॉर माय लिसनर्स। सो ही सेड आरिफा आई विल गिव यू 5% ऑन टॉप ऑफ व्हाट, एंड आई सेड उनकी जो एसोसिएट थी मदीहा वो कहने लगी हाउ इट इज पॉसिबल HST छोड़ना, GST छोड़ना, सेल के लिहाज से वैसे छोड़ना, एंड ऑन टॉप ऑफ दैट आफ्टर ऑल दोज डिस्काउंट्स यू आर गिविंग 5% एडिशनल। शी वॉज बिट शेकी, बट आप जाइए कंप्लीट होम फर्नीचर एंड अप्लायंसेज पे और मदीहा जी से मुलाकात कीजिएगा। यू मस्ट विजिट दैट एयर स्टील्स एंड रदरफोर्ड के इंटरसेक्शन पे, जो हमारा मार्क्स का क्लोथिंग का स्टोर है जहाँ पे होम डिपो है, उस प्लाजा में आगे जाके पूरी की पूरी ये काफ़ी सारे स्टोर्स हैं उनमें, यू कैन नॉट मिस इट। कंप्लीट होम फर्नीचर एंड अप्लायंसेस, दे हैव ब्यूटीफुल वैरायटी ऑफ फर्नीचर, अप्लायंसेस, डेकोरेशन आइटम्स, लैंप्स वगैरह हैं, वर्जेस हैं, अप्लायंसेस हैं, एनीथिंग एवरीथिंग फॉर होम व्हाट यू नीड। मदीहा जी से मुलाकात करना मत भूलिएगा। आई टेक यू टू पाकिस्तान, प्लीज फास्टन योर सीट बेल्ट्स, व्हाट इज हैपनिंग इन पाकिस्तान। खबर नईम हाशमी साहब, अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप?
जी वालेकुम सलाम, और आप कैसे हैं?
जी हाँ, कह रही आप?
हेलो,
मैं तो खबर भाई हमेशा ही ठीक होती हूँ। मुझे ये बताइएगा, हाँ आपको
इंटरव्यू सुन रहा मुंडे के नाल
बिनू ढिलो, और देखो गाना तुसी सुनिया जे, ए मैं कहनी हां एडा प्यारा गाना है ना, चला जिया मैं तू भी चली मिल गई। अगर ना तुसी चले ना हुंदे और मैं चली ना हुंदी ते कट्ठे प्रोग्राम किवें कर रहे हुंदे?
चले इश्क दा तुहाडा मैं लफ्ज सुनिया सी, मैनूं लगा ए ते बड़ी चंगी पंजाबी फिल्म बन सकदी, चला इश्क। पर मैनूं
मुजफ्फर मिले हुए हो, कहंदे सी जो तू छोटी हुंदी सी ना ते डिगी सी, सिर ते सट लगी सी, ओहदा असर अज भी है, इस करके मेरा माइंड नहीं है।
मैं क्या उस वेले फिर बड़ा ही चंगा लगा जिस वेले ढिलो होया जनाब होरां नूं माता जी आखिया ना।
देखो जी ए मैं हुण तुहानूं दसनी आ, खबर भाई तुहानूं ना शायद मेरा बहुता पता नहीं, टोरंटो च ना लोकां नूं बड़ा इतराज है कि आप हर एक को बेटा क्यों कहती हैं। मैं ये कहती हूँ कि आई वॉज एज 33 जब मैं पहली दफा नानी अम्मी बनी थी, ठीक है, और जाहिर है मेरे भतीजे भांजे वो मेरे बच्चों की तरह से ही हैं, दे कैन से मी, और मैं तो लोग की उम्र छुपाते ने, आई ओपनली से आई एम 59 ईयर्स ऑफ एज।
माता जी कितने माँ और आने का आखिर है ना,
माँ को कहते हैं माता जी,
माता होना जी देवी का नाम ही तो है ना माता।
नो 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 नो, वो तो यंग बच्चा था और ये माता माँ को कहा जाता है। माता जी मां को कहा जाता है। खबर भाई मेरे ते बहुत से लोगों ने दो तीन गल्लां ते मेरे ते टोरंटो च बड़ा इतराज लगा, मगर हूं बर्दाश्त कर गए। एक तो ये جب میں پاکستان میں جو میری جاب تھی نا, بڑے بڑے اسٹوڈنٹس تھے, میں ڈاس پڑھایا کرتی ہوتی تھی اور کالج میں اسکول میں بھی پڑھایا کرتی ہوتی تھی, تو میں ہر ایک کو بیٹا کہتی تھی یا بیٹی کہتی تھی, تو لوگ کہتے تھے کہ بھائی آپ کیسے کہہ لیتی ہیں. میں نے کہا میرے بھتیجے بھانجے, حالانکہ دے آر گرون اپ, بڑے بڑے ہیں, دے آر مائی چلڈرن, میں رشتے کے لحاظ سے تو ان کی ماں کی طرح سے ہوں نا, ماسی ماں جائی. اور دوسرا
یہ آپ کا ساتھ بھی ہوا, میرے ساتھ بھی ہوا, مجھے بھی 20 سال پہلے عادت پڑ گئی تھی لوگوں کو بیٹا کہنے کی,
چھوڑ دی آپ نے.
پھر نہیں, وہ ایک دن ایک جنگ کا آفس میں میں بیٹھا ہوا تھا, کیونکہ وہ لڑکا وہاں بیٹھا ہوا تھا, وہ خبر دینے آیا تھا. میں نے اس کو بھی مخاطب کر کے کہا بیٹا. جب میں نے بیٹا کہا تو ایک دم وہ کھڑا ہو گیا, کہنے میرا پیو میرے گھر بیٹھا, میں نے بیٹا
نہ. خواہ بھائی, دس دنیا, بس دنیا اپنے اندر اندر دبتی چلی جا رہی ہے, یہ دکھ کی بات ہے. آج ٹورنٹو کی میں نے آپ کے ساتھ خبریں آپ نے سننی ہوگی اگر پروگرام دیکھ رہے تھے, بلکہ میں سب کو بتانا چاہتی ہوں کہ خواہ بھائی کا 24 آورز اپنا ایک سیگمنٹ شروع ہونے جا رہا ہے. ہماری کوشش ہوگی کہ ہمارے پروگرامز کو ضرور اپنے ٹیلی ویژن پہ یہ لنک کریں. آئی وش اینڈ ان شاء اللہ اٹ ول سو. تو خواہ بھائی آج
تفصیلات میں بتاؤں گا.
نو پرابلم خاور بھائی, نو پرابلم. تو خاور نعیم ہاشمی, میں جو بتانا چاہ رہی تھی کہ آج ٹورنٹو کی اتنی بری نیوز جو ایک میری نظر سے گزری, یونیورسٹی آف ٹورنٹو میں یہ 20 سال کا لڑکا ہے, یہ نہیں ہوتی غلاظت, پوٹیوں سے بھری ہوئی بالٹی اس نے کسی کے اوپر جا کے اٹھائی, اور کہیں باہر نہیں, یونیورسٹی آف ٹورنٹو میں. یہ تین واقعات ہوئے,
لڑکا
20 سال کی عمر ہے, از اے بلیک گائے. اگر اب آپ, یہ ایک نہیں تین واقعات ہوئے. دوسرا واقعہ ہوا ہے کہ یہ لیکویفائڈ فیسز تھے, ان کو بھی راہ چلتے کے اوپر انہوں نے انڈیل دیا. اور میں یہ سوچ رہی تھی, یعنی اگر ہم کسی کو ہیوملیٹ بھی کرتے ہیں تو بعض اوقات وی پٹ آور سیلف ان دیٹ پوزیشن کہ اف آئی ایم ہیوملیٹڈ دیٹ وے واٹ آئی ول گو تھرو. اور میں نے جب اپنے آپ کو رکھ کے وہاں فیل کیا تو مجھے لگا جیسے وہ بچی یا بچہ جس کے اوپر یہ فیسز اس نے الٹائے ہیں, شاید وہ ساری عمر ٹل دا ڈیتھ وہ اس چیز کو محسوس کرے گا کہ کسی نے میرے اوپر کیسے آ کے چیز گرے.
نفسیات کو یاد آتا رہے گا.
ایگزیکٹلی, نفسیاتی دباؤ پڑے گا. اٹس اے سیڈ تھنگ. اور یہ میں ٹورنٹو کی بات آپ سے کر رہی ہوں. چیخا بھائی نمائش صاحب, پاکستان کی کیا صورتحال چل رہی ہے؟ سنا ہے آج ایک اور وزیر قانون نے بھی استعفیٰ دے دیا ہے, تو اب چڑیاں اڑنے پہ آ گئی ہیں.
مجھے یہ بات نہیں ہے, آج پاکستان میں بہت عرصے کے بعد ایک ایسا دن تھا, وہ سارا دن مسلسل ایک پہ ایک بڑی خبر آتی رہی ہے, جیسے دھماکہ خیز خبریں ہوتی ہیں نا اس طرح.
اچھا,
لیکن تمام خبریں جو ہیں وہ ایک ہی خبر سے جڑی ہوئی تھی, وہ جڑی ہوئی ہے, ابھی دیکھیں کل کیا بنتا ہے. تو پاکستان میں سپریم کورٹ آف پاکستان کے جو چیف جسٹس ہیں, انہوں نے ہمارے جو آرمی چیف ہے جنرل کمل جاوید باجوہ صاحب, ان کی مدت ملازمت میں جو توسیع کی تھی وزیر اعظم جناب عمران خان صاحب نے 3 سال کی, اس کا نوٹیفیکیشن معطل کر دیا. تو
بہت بڑی خبر ہے, یعنی وہ جو 29 نومبر سے آرمی چیف کا اگلا 3 سال کا ٹینیور شروع ہو رہا تھا, اس کو معطل کر دیا گیا. پیپلز پارٹی نے اس پہ بڑا سٹینڈ لیا.
تو اس پہ یہ نوٹیفیکیشن 19 اگست کو جاری کیا گیا تھا. اس کے خلاف جو ہے سپریم کورٹ آف پاکستان نے کسی صاحب نے درخواست دائر کی تھی, لیکن آج وہ صاحب جب کہ اس کا کیس لگا تو وہ صاحب جس نے درخواست اس نوٹیفیکیشن کے خلاف دائر کی تھی وہ خود نہیں آیا, تو اس نے عدالت سے ایک کاغذ پہ لکھ کے بھیج دیا کہ میں اپنی درخواست واپس لیتا ہوں. لیکن سپریم کورٹ آف پاکستان نے, ان کے چیف جسٹس نے یہ درخواست جو ہے مسترد کر دی ہے, اور اس کو درخواست کو اب خود نوٹس میں تبدیل کر دیا. یہ ایک انتہائی سنجیدہ ایشو ہے. تو یہ جسٹس ہمارے جو چیف جسٹس آف پاکستان ہے جسٹس آصف سعید کھوسہ صاحب, یہ آپ کو یاد ہوگا کہ ابھی جب نواز شریف صاحب جو ہے وہ پاکستان سے گئے ہیں, تو ہمارے وزیر اعظم نے نواز شریف کے جانے کا جو ملبہ ہے وہ عدالتوں پہ ڈالا تھا. تو اس پہ انہوں نے چیف جسٹس پاکستان نے وزیر اعظم کو جواب کیا تھا کہ عدالتوں نے نہیں بھیجا نواز شریف کو، نواز شریف کو نے جناب نے بھیجا ہے، جناب نے اجازت دی ہے اور آپ کی اجازت کے بعد جو ہے عدالتوں نے فیصلہ کیا ہے.
صحیح.
تو یہ ایک اس دن نظر آ رہا تھا جیسے عدلیہ اور حکومت کے درمیان ایک تناؤ ہے، لیکن یہ تناؤ آج کا واقعہ جو ہے یہ تناؤ تو بہت زیادہ آگے بڑھ گیا ہے اور اس کو پاکستان کیا رخ اختیار کرتا ہے یہ سارا کچھ جو ریمارکس ہیں اس میں اس فیصلے میں جو معطل کیا ہے آرمی چیف کی 3 سالہ مدت بڑھانے کو جس طریقے سے، تو ریمارکس جو ہے وہ بعض جگہوں پہ بہت خطرناک ہے. تو یہ ہمارے جو چیف جسٹس ہے سپریم کورٹ ہے ان کا کہنا ہے کہ یہ جو اختیار ہے یہ صدر کا اختیار تھا، وزیر اعظم کا اختیار نہیں تھا کہ وہ آرمی چیف کی کرتے ایکسٹینشن کے دیتے ان کو. اور یہ آپ نے جو کہا تھا جب ایکسٹینشن دی گئی تھی اس وقت پاکستان کے اور انڈیا کے درمیان جو ہے وہ حالات بہت کشیدہ تھے، آپ کو یاد ہوگا کشمیر پر قبضے کا نیا مسئلہ شروع ہوا تھا، ہندوستان جو ہے وہ پاکستان پر مسلسل گولہ باری کر رہا تھا، پاکستانی علاقوں پہ بم، تو بہت ٹینس میں تھا. تو اس بات کو جواز بنا کے آرمی چیف کو وزیر اعظم نے ایکسٹینشن دی تھی کہ ملکی حالات جو ہے سرحدوں کے حالات اور افغانستان کی سرحد کے حالات بھی جو ہے وہ بھی ٹھیک نہیں ہے، اس لیے جو کمان ہے چین آف کمان وہ درست نہیں ہوگا. تو لوگوں نے بھی اپوزیشن نے بھی وزیر اعظم کے اس فیصلے کو سراہا تھا، لیکن آج ہمارے چیف جسٹس آف پاکستان کہتے ہیں کہ اگر پاکستان کو کوئی دشمن کی طرف سے خطرہ ہوتا ہے تو اس خطرے کو فوج کا ادارہ نبٹتا ہے، کوئی ایک آدمی نہیں نبٹتا. یہ آپ کی دلیل ہی غلط تھی. اور یہ اس کو انہوں نے کہا کہ مثال دی ہے کہ جیسا یہ گاڑی لگا دی جائے اور گاڑی کے پیچھے گھوڑا باندھ دیا جائے، اس قسم کا آپ نے کام کیا ہے. تو اب کل پھر اس کی سماعت ہے اس کیس کی، اور اس کیس میں جو بھی آپ نے کہا کہ وزیر قانون نے استعفیٰ دیا، تو یہ ہے کہ وفاق کو بلایا گیا ہے اور اس کے علاوہ آرمی چیف کو بھی طلب کیا گیا ہے عدالت میں. تو چونکہ آرمی چیف کو بھی طلب کیا گیا تھا اس لیے ہمارے جو وزیر قانون ہیں جسٹس بیرسٹر فروغ نسیم صاحب، انہوں نے اپنی وزارت سے استعفیٰ اس لیے دیا کہ وہ کل عدالت میں جا کر ہمارے آرمی چیف کے وکیل کی حیثیت سے آرگو کر سکے. تو یہ تو انہوں نے استعفیٰ دے دیا کہ صبح وہ جا رہے ہیں، لیکن یہ ہے کہ جو بیرسٹر فروغ نسیم صاحب ہے جنہوں نے جا کر آرمی چیف کی وکالت کرنی ہے، ان کا اپنا لائسنس جو ہے وہ سسپینڈ ہو چکا ہے، کیونکہ جب کوئی آدمی وزیر بنتا ہے کوئی وکیل بار کا رکن، تو یا تو وہ درخواست کہ میں اب بار کا رکن نہیں رہا اور میں اس کو اپنا جو لائسنس ہوتا ہے وکالت کرنے کا وہ وڈرا کرنا پڑتا ہے، ان کا لائسنس جو ہے وڈرا ہو چکا ہے. تو یہ کل جو ہماری سپریم کورٹ ہے چیف جسٹس ہے، یہ کل جب وہ پیش ہوں گے تو یہ بات کہہ سکتے ہیں ان کو کہ آپ تو کسی کی وکالت ہی نہیں کر سکتے کیونکہ آپ کا لائسنس جو ہے وہ سسپینڈ ہے، تو آپ کی وکالت نامہ میں منظور نہیں کرتا. تو اس چیف ہے وہ 29 تاریخ کو ریٹائرڈ ہو رہے ہیں اور کل 27 تاریخ ہے. تو اب سوچا یہ جا رہا ہے، دیکھا لوگ ایک ہم جیسے لوگ یہ سوچ رہے ہیں کہ اگر چیف جسٹس نے سپریم کورٹ نے اس کیس کی کل سماعت جو ہے وہ 2 دن کے لیے ٹال دی کہ اگلی تاریخ میں فلان دیتا ہوں اور 29 کو ہمارے آرمی چیف نے ریٹائر ہونا ہے، تو ریٹائرمنٹ تو ہو جائے گی.
صحیح. یا تو خاور نہیں معافی صاحب، ابھی کل ہی کی رپورٹ تھی کہ باجوہ صاحب نے بہت سارے 4 جرنلز کو پروموشن بھی دی ہوئی ہے، ان کو ڈفرینٹ تبدیلیاں بھی کی ہیں، تو ان کا کیا بنے گا؟
جی وہ تو اپنی جگہ قائم رہیں گے، کیونکہ जो जनरल इनकी जगह पे आर्मी चीफ बनना था उसकी इन्होंने पोस्टिंग कर दी है, उन्हें वो जो हमारी चीफ्स कमेटी होती है उसका सरबरा बना दिया गया है जिस जनरल ने इनकी जगह आना था। अब तीसरे नंबर का जो जनरल है, अगर कोई ऐसी सूरत हाल पैदा होती है तो वो तीसरा जनरल तो मौजूद है वो जो आर्मी चीफ, लेकिन अब सूरत हाल ये है कि अगर ऐसी सारी सूरत हाल पैदा हो गई तो ये अदारों के दरमियान एक तसादम की सूरत हाल होगी,
अल्लाह ताला खैर करे पाकिस्तान के हालात पे।
अल्लाह ताला खैर करे जी, इसमें कोई शुबा नहीं है, क्योंकि ये आर्मी चीफ की इज्जत कर रही है और उनकी क्वेश्चन मुअत्तल करना जो है ये पहला पाकिस्तान में ये पहले कभी नहीं हुआ इस तरह का वाकया जो है। तो ये क्योंकि डिमार्क्स उन्होंने दिए हैं कि वो ऐसा लग रहा है जैसे वो 16 अगस्त से ही ये उनके दिमाग में था कि जो एक्सटेंशन दी गई है ये गलत दी गई है, और उनका ये भी कहना था कि जब इनकी जो डेट का बोलते तो बार 19 अगस्त को जब इनको एक्सटेंशन दी गई आर्मी चीफ को तो काबीना के इजलास से मंजूरी ली गई थी। तो अब जो हमारे चीफ जस्टिस है उनके इलम में ये भी था कि उस वक्त वफाकी काबीना के जो तादाद 25 थी जो वहां कैबिनेट के इजलास में बैठे हुए थे, उन 25 में से सिर्फ 11 वज़रा ने आर्मी चीफ की मंजूरी दी थी, सिर्फ 25 में से 11 ने। तो बाकी जो लोग थे 14 अफराद जो थे उन्होंने खामोशी इख्तियार की थी, और उनकी खामोशी को हाँ की जुबान समझ लिया गया कि वो खामोश है, उन्होंने ना हाँ की है ना की है, तो इसलिए मुमकिन है कि ये लोग जो है वो उन्होंने सबको शामिल करके काबीना ने मंजूरी दे दी। काबीना ने मंजूरी जो दी उसकी तादाद मैंने बताया कि 14 खामोश रहे, 11 ने उसकी हमायत की थी। अब फरोग नसीम साहब है, एक इस्तीफा तो उन्होंने कल दिया है, अब दूसरा इस्तीफा जो है वो कल उनसे लिया भी जा सकता है, अदालत में भी उनके साथ इसी तरह हो सकता है कि जनाब आप ये सामने लेके आ गए हैं। तो ये सारी सूरत हाल है जी। तो अब जो बाकी चीजें हैं, परवेज मुशर्रफ साहब की एक दरख्वास्त थी कि उनके खिलाफ फैसला आने वाला था संगीन गद्दारी केस है जो नवाज शरीफ को उन्होंने क्लास से हटाया था, उसके खिलाफ फैसला आने वाला था। तो परवेज मुशर्रफ ने जनाब मैं चूंकि बीमार हूं तो आर्गू नहीं कर सकता, तो इसलिए इस फैसले को अभी रोका जाए। तो लाहौर हाईकोर्ट ने उनकी ये दरखास्त जो है समाप्त के लिए मंजूर कर ली है। अब देखते हैं कि 28 नवंबर के लिए वफात को नोटिस दिया गया है। अब जो हुकूमत है उसने भी परवेज मुशर्रफ का मुकदमा रोकने के लिए दरखास्त दे दी है, क्योंकि हुकूमत परवेज मुशर्रफ के खिलाफ जो मुकदमा है उस सारे प्रोसेस में हुकूमत ने अपना नुमाइंदा ही नहीं वहां भेजा। उसकी वजह तो आप जानते होंगे, इसमें कोई शुबा नहीं है कि जो मौजूदा गवर्नमेंट है ये कंटिन्यूटी है परवेज मुशर्रफ की हुकूमत की, क्योंकि परवेज मुशर्रफ साहब की जब हुकूमत थी तो उन्होंने 3 आदमियों से वादा किया था कि मैं आपको वजीर आजम बनाऊंगा। तो 3 आदमियों में एक इमरान खान साहब थे, एक तारुल कादरी साहब थे, एक फारूक लगारी साहब थे। फारूक लगारी साहब फौत हो चुके हैं, तारुल कादरी साहब मायूस होके वापस जा चुके हैं अपने देश में जाके वो कनाडा में रहते हैं, और जो तीसरे इमरान खान साहब वजीर बन चुके हैं वजीर आजम। इनकी तमाम टीम जो है इनकी जो तमाम टीम है, इनके जो अरकान है, इनके जो अटॉर्नीज है, ये तमाम के तमाम वो लोग हैं जो परवेज मुशर्रफ की टीम का हिस्सा रहे हुए हैं। तो ये भी जो लोगों के इल्म में है, जो हम तो वैसे ही बात से बात निकली है तो हमने ये बात कर ली है। तो वफाकी काबीना का जो आज इजलास हुआ है, और आज क्योंकि जो ऐतराज लगाया इस पे سپریم کورٹ آف پاکستان نے آرمی چیف کی ایکسٹینشن کی منظوری پر وہ اعتراض دور کرنے کی کوشش کی گئی ہے. وفاقی کمیٹی نے آج ایک نئی سمری جو ہے وہ منظور کی ہے. سمری جو منظور کی ہے اور اس میں لفظ کا اضافہ کیا گیا ہے وہ ہے ایکسٹینشن ان ٹینیورز. ایکسٹینشن ان ٹینیورز یہ سمری منظور کرنے کے بعد دوبارہ صدر کو منظوری کے لیے بھیجی گئی ہے. تو
ایک آخری سوال کروں گا میں آپ سے خاوید علی ہاشمی صاحب, ٹائم کی کمی کی وجہ سے میں ایک آخری سوال آپ سے یہ کروں گا کہ یہ چیف جسٹس کھوسا صاحب جو ہیں ان کو تو اسی پارٹی نے اور عمران خان صاحب نے اپوائنٹ کیا ہے نا؟
نہیں جی, کھوسا صاحب ان کا ٹینیور 3 سال کا ہوتا ہے.
تو یہ پرانے ہیں, یہ
جی
یہ نئے اپوائنٹ نہیں ہے,
یہ 3 سال کے لیے ہوتے ہیں. چیف جسٹس کا جو عہدہ ہوتا ہے وہ 3 سال کے لیے ہوتا ہے اور یہ اب یہ دسمبر میں یہ جو ہے وہ 20 دسمبر کو کھوسا صاحب کی مدت ملازمت ختم ہو رہی ہے 20 دسمبر کو, اور آرمی چیف کی جو مدت ملازمت ہے وہ 29 نومبر ہے, یعنی کہ 2 دن کے بعد.
قاوید علی ہاشمی صاحب بہت بہت شکریہ آپ کا, گئے رات تک آپ ہمارے لیے ویٹ کرتے ہیں, بہت بہت شکریہ آپ کا. انشاءاللہ آپ سے تھرسڈے کو پھر بات چیت ہوگی. اللہ حافظ جی. سمے کرم 3:55 اور 2 سیکنڈ ہماری گھڑیوں میں ہو چکے ہیں. کچھ اسپانسرز کے پیغامات لیتے ہیں, ٹاپ آف دی آور, اس کے فوری بعد پروگرام میں واپس آئیں گے. 4166201778 ہمارا فون نمبر ہے.
ਬ੍ਰੈਂਪਟਨ ਵਿੱਚ ਹਾਈਵੇ 10 ਤੇ ਸਟੀਲ ਦੇ ਇੰਟਰਸੈਕਸ਼ਨ ਤੇ ਸ਼ਾਪਰਜ਼ ਵਰਲਡ ਦੇ ਬਿਲਕੁਲ ਸਾਹਮਣੇ ਸ਼ੈਲਡਨ ਕਾਲਜ ਤੋਂ ਸਿਰਫ 2 ਮਿੰਟ ਦੀ ਦੂਰੀ ਤੇ ਸਟੈਲਾ ਕੌਂਡੋਜ਼ ਬੁੱਕ ਕਰਾਉਣ ਲਈ ਹੁਣੇ ਕਾਲ ਕਰੋ. ਚਰਨਜੀਤ ਬਰਾੜ 6478436. ਲਗਜ਼ਰੀ ਕੌਂਡੋਜ਼, ਫ੍ਰੀ ਅਸਾਈਨਮੈਂਟ, ਫ੍ਰੀ ਅਪਲਾਇੰਸਸ ਤੇ ਹੋਰ ਬਹੁਤ ਸਾਰੀਆਂ ਸਹੂਲਤਾਂ. ਅਫੋਰਡੇਬਲ ਪੇਮੈਂਟ ਸਟਰਕਚਰ, ਵਾਜਬ ਕੀਮਤਾਂ ਤੇ ਨਵੇਂ ਬਣਨ ਵਾਲੇ LRT ਟਰਮੀਨਲ ਦੇ ਬਿਲਕੁਲ ਸਾਹਮਣੇ. ਆਪਣਾ ਯੂਨਿਟ ਬੁੱਕ ਕਰਾਉਣ ਲਈ ਹੁਣੇ ਕਾਲ ਕਰੋ ਚਰਨਜੀਤ ਬਰਾੜ 6478436.
ਘਰ ਨਵਾਂ ਹੈ ਜਾਂ ਪੁਰਾਣਾ, ਉਹਦੇ ਵਿੱਚ ਵਧੀਆ ਸ਼ੇਡਸ ਲੱਗੇ ਹੋਣ ਤਾਂ ਹੋਰ ਵੀ ਖੂਬਸੂਰਤ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ. ਕੈਲੀਫੋਰਨੀਆ ਸ਼ਟਰ, ਬਲਾਈਂਡਸ, ਵਰਟੀਕਲਸ, ਰੋਲਰ ਸ਼ੇਡਸ, ਹਨੀ ਕੈਂਪਸ, ਪਲੀਟਿਡ ਸ਼ੇਡਸ. ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਕਿਸੇ ਵੀ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਪਰਦੇ ਲਵਾਉਣਾ ਚਾਹੁੰਦੇ ਹੋ ਤਾਂ ਇਹਨਾਂ ਨਾਲ ਸੰਪਰਕ ਕਰੋ. ਪਿਛਲੇ 30 ਸਾਲ ਦਾ ਤਜਰਬਾ, ਖੂਬਸੂਰਤੀ ਵਧਾਉਣ ਦੇ ਨਾਲ ਨਾਲ ਘਰ ਦਾ ਬਿਜਲੀ ਦਾ ਬਿੱਲ ਵੀ ਘੱਟ ਆਵੇਗਾ. ਦ ਬਲਾਈਂਡ ਸ਼ੇਡਸ ਆਊਟਲੈਟ .com ਤੇ ਸੰਪਰਕ ਕਰੋ ਜਾਂ ਫਿਰ 416-803-1043 4168031043. ਦ ਬਲਾਈਂਡ ਸ਼ੇਡਸ ਆਊਟਲੈਟ .com.
آپ کینیڈا سے پاکستان پیسے بھجوانا چاہتے ہیں اور وہ بھی فوراً زبردست ریٹس کے ساتھ اور آرام سے گھر بیٹھے, آپ کو یہ سب ملے گا بغیر کمپرومائز کے. ابھی ڈاؤن لوڈ کیجئے زوم منی ٹرانسفر ایپ فروم پے پیل اور اپنے موبائل سے پیسے بھیجیے امیزنگ ایکسچینج ریٹس کے ساتھ, بینک ڈپازٹس, کیش پک اپ یا موبائل ریچارج. اب پاکستان پیسے بھیجیں انگلی کے اشارے سے. زوم, اب پے پیل سروس, تیز, آسان اور محفوظ منی ٹرانسفر.
Can you describe Popeyes in just 2 words?
Bold and spicy.
Oi hoi!
Kamal! Kamal!
Chaska maska!
Andhi Tufan!
Mirch masala! Ab enjoy kijiye special $30 holiday feast.
To yara, ho jaye Popeyes dobara.
Popeyes, love that chicken.
عائشہ, یہ تم کیا سر پکڑ کر بیٹھی ہو؟
گھر میں مہمان آ رہے ہیں اور مجھے 10 جگہوں پر جانا پڑے گا گروسری کے لیے.
10 جگہ کیوں, ایک ہی جگہ ہے, فاطمہ گروسرز.
فاطمہ گروسرز؟
جی ہاں, فاطمہ گروسرز. مسالے, تازہ سبزیاں, پھل, حلال گوشت, میرینیٹڈ میٹ آئٹمس اور اسپیشل بیف سٹیکس بھی. گروسری کا سارا سامان ساز و آواز کے ریفرنس پر اسپیشل ڈسکاؤنٹ بھی. میکلاگلن اور برسٹل کے انٹرسیکشن پر نیو فاطمہ گروسرز, 512 برسٹل روڈ, ویسٹ آف مسیساگا, 9058487000. فاطمہ گروسرز, سب سے زبردست.
Dreams helped make my wedding perfect. I had exactly what I wanted and they made it possible.
Ji haan, ye hai Dream Convention Center jinke paas hai 3 shandar ballrooms, 50 se leke 1300 afraad ke baithne ki jagah, high quality international cuisine, state of the art audio visuals, event coordination, highly trained staff, khaas din ko banaye yaadgar Dream Convention Center ke saath. Online booking ya phir aa jaye Dream Convention Center, 75 Hedgedale Road, Brampton, 905-451-1500. 905-451-1500.
Pizza Pros, Pizza and Wings. We have 6 locations in GTA, Mississauga, Brampton, Etobicoke and North York. Come and visit us at our brand new location at 2275 Britannia Road. Dine-in, takeout and delivery service. We cater your all party needs, birthdays, corporate function, family get-together, school orders. We also deliver with Skipper dishes, Uber and DoorDash. Grand opening is special. 2 large pizza and 10 wings for only $25. Please call 905-542-0100. For franchise info, call 416-508-7683. Enjoy our grand opening specials and visit us pizzapros.ca and halalpizza.ca.
कहीं मॉर्गेज नहीं मिल रही, झटपट मॉर्गेज दिला के सारी मुश्किल कर देंगे आसान। 11 साल से ज्यादा तजुर्बा और एक भरोसामंद नाम। हर किस्म की रेजिडेंशियल या कमर्शियल मॉर्गेज के लिए मॉर्गेज अलायंस की जैस्मिन परमार से राब्ता करें। रीफाइनेंसिंग ऑप्शंस, रिन्यूअल ऑप्शंस, मॉर्गेज डिफिकल्टीज, डाउन पेमेंट इश्यूज, सेल्फ एम्प्लॉयड, प्राइवेट फंड्स, सेकंड मॉर्गेज के लिए कॉन्टेक्ट करें मोस्ट ट्रस्टवर्दी जैस्मिन परमार से। नंबर टू कॉल 6479235 659.